नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान विमा योजनेच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन वेगवेगळ्या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू आणि परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान विमा योजना सुरू राहणार असून या योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सुरू ठेवण्यावर सरकारनं शिक्कामोर्तब केलं. या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,
प्रधानमंत्री फसल बीमा योजना उसका एनहान्समेंट, उसके एलोकेशन को एनहान्स किया गया 69,515 करोड़ किया गया. और ये जिस तरह का अभी तक का अनुभव आया है, जिस तरह से इस स्कीम में यूटिलाइजेशन, जिस तरह से रिस्पांस मिला है, जैसे किसानों के जीवन में जो रियल परिवर्तन आया इस स्कीम से, उसके कारण इस एलोकेशन को एनहांस किया गया.
गेल्या 8 वर्षांच्या काळात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना 1,70,000 कोटी रुपये वाटप करण्यात आलं असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या वर्षातला पहिला निर्णय शेतकरी हिताचा घेतल्याचं नमूद केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची पिकं अधिक सुरक्षित होतील आणि नुकसानाची भीती कमी होईल असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज गडचिरोलीत लॉईड्स मेटल कंपनीच्या DRI प्रकल्पाच्या कोनशिलेचं अनावरण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. या जिल्ह्यात सर्वार्थाने मोठं परिवर्तन दिसून येत असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
कोनसरीचा हा जो प्रकल्प ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. अनेक प्रकल्पांचं आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे. 10,000 लोकांना रोजगार मिळालाय. 5,000 अजून 10 महिन्यामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपलं जे स्वप्न आहे की गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं, त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉईड्स मेटल कंपनीची शाळा, रुग्णालय, कर्मचारी निवासस्थानं, जिमखाना आणि बालोद्यान आदी उपक्रमांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं. दरम्यान अहेरी ते गर्देवाडा या बस सेवेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर ही बस सेवा सुरू होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले,
मला अतिशय आनंद आहे, कारण हा जो सगळा भाग आहे, या भागामध्ये वर्षानुवर्ष दळणवळणाची साधनं नव्हती, रस्ते नव्हते आणि माओवाद्यांचा डॉमिनन्स असलेला सगळा भाग होता. आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम करत त्यांचा डॉमिनन्स संपवलाय आणि आपल्या सगळ्या विभागांनी या ठिकाणी प्रशासनाने चांगलं काम केलंय. रस्त्याचं काम असेल, PWDने केलेलं पुलाचं काम असेल, याच्यामुळे थेट आता छत्तीसगडला आपण जोडले गेलो आहोत आणि 75 वर्षानंतर पहिल्यांदा बस सेवा या भागामध्ये सुरू होते. लोकांना एक मोठी सुविधा मिळते.
नक्षल चळवळीच्या नेत्या ताराक्का आणि त्यांच्या 10 सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलं. या सर्वांच्या पुनर्वसनाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. नक्षल चळवळीचा बिमोड करणाऱ्या C-60 सैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसंच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे असे निर्देश ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात या योजनांच्या तसंच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गोरे बोलत होते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील निकषात बदल करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात येईल, जेणेकरून कामात सुलभता निर्माण होईल. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पुढील कामे मंजूर करण्यासाठी बाह्य वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत घेण्याबाबत प्रयत्न करावे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले AI धोरण तयार करा असे निर्देश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी दिले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचा शेलार यांनी आज आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. AI तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग व्यवसाय उभे राहतील, तरुणांना रोजगार मिळतील आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगशीगडावर शिवभक्तांना पाण्याचे टाके साफसफाई करताना शिवकालीन 3 शिल्पमूर्ती सापडल्या आहेत. या मूर्ती काळाच्या ओघात पाण्याच्या टाक्यातील मातीच्या गाळात रुतून लुप्त झाल्या होत्या. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सेवेकरी आणि धारकरी शिवभक्त गेली अनेक वर्षे गड संवर्धन मोहिमा राबवून विविध गड किल्ले यांची साफसफाई करून आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करतात. आजपर्यंत गडावर 46 संवर्धन मोहिमा श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून राबवण्यात आल्या आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनासाठी जाताना झालेल्या 2 वेगवेगळ्या अपघातात 8 भाविक ठार झाले. जालना जिल्ह्यात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळा इथं महामार्गावर नादुरुस्त झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी भरधाव कार मागून धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले 4 जण जागीच ठार झाले तर 2 जण गंभीर जखमी झाले. आज दुपारी 2 वाजता हा अपघात घडला. अपघातग्रस्त कारमध्ये 6 जण होते. यातल्या 4 जागीच मृत्यू झाला तर 2 गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये 2 महिलांसह 11 वर्षीय मुलीचा समावेश आहे. या अपघातातील मृत आणि जखमी सर्वजण छत्रपती संभाजीनगर इथले रहिवासी आहेत. ते अक्कलकोटहून छत्रपती संभाजीनगरला परतत होते. अन्य एका अपघातात सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोटमधील मैंदर्गी इथं भाविकांची 4-चाकी गाडी आणि ट्रकची धडक होऊन 4 भाविक जागेवरच ठार झाले तर 7 जण जखमी झाले. मृतांमध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. हे सर्वजण अक्कलकोटहून गाणगापूरला दर्शनासाठी जाताना हा अपघात झाला. गंभीर भाविकांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय आणि अन्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. विदर्भातील प्रसिद्ध लेखकांसह नवोदित लेखकांच्या पुस्तकांना तसंच 5 राज्यस्तरीय पुरस्कार यावेळी दिले जातील. यामध्ये कुसुमानील स्मृती समीक्षा पुरस्कार संजय आर्वीकर यांच्या आत्मप्रकाश या ग्रंथाला तर स्वर्गीय गोपाळराव मुकुंदराव देशपांडे स्मृती संपादन पुरस्कार सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर यांच्या वाङ्मयीन युगांतर आणि श्रीपू भागवत या ग्रंथास प्राप्त झाला आहे. येत्या 14 जानेवारीला हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. परीक्षा पे चर्चा उपक्रमात रत्नागिरी राज्यात प्रथम ठरला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या भोवतीचं वातावरण तणावरहित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्झाम वॉरियर्स चळवळ सुरू केली आहे. त्याचाच भाग असलेल्या परीक्षा पे चर्चा उपक्रमात 28 डिसेंबर रोजी रत्नागिरी राज्यात शून्यावर होता. मात्र 2 दिवसांच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी प्राथमिक तसंच माध्यमिक शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी तसंच सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेऊन या कामास गती दिली. 2 दिवसात झालेल्या कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात जिल्ह्यातील 78,000 विद्यार्थी 8,000 शिक्षक आणि सुमारे 4,500 पालकांचा सहभाग राहिला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 जयंती वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून 2 दिवसीय विद्वत्त परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या उपस्थितीत परिषदेचं उद्घाटन होईल. या परिषदेत अहिल्याबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकणारे तज्ञांचे व्याख्यान तसंच नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशचे 59वे प्रदेश अधिवेशन उद्यापासून लातूर इथं सुरू होणार आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन आहे. 3 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात शुक्रवारी दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. अधिवेशनात सर्व नागरिकांनी उत्साहपूर्वक येणाऱ्या सर्व प्रतिनिधींचे स्वागत करावे आणि अधिवेशनात सहभाग घ्यावा असं आवाहन स्वागत समिती अध्यक्ष प्रमोद मुंदडा यांनी केलं आहे. वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत हिंगोली इथं शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन आज जिल्हा सांख्यिकी उपसंचालक SM रचावाड यांच्या हस्ते झालं. हा उपक्रम येत्या 15 जानेवारीपर्यंत वाचन पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत 100 दिवसांचे लक्ष अंतर्गत विद्यार्थ्यांना त्रुटी पूर्ततेसाठी आणि तयार असलेले जात वैधता प्रमाणपत्र समिती स्तरावरून निर्गमित करण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या विशेष शिबिराचा जास्तीत जास्त अर्जदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान विमा योजनेच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन वेगवेगळ्या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू आणि परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.